आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. विदर्भातील 5 मतदारसंघांचा समावेश. भाजप सरकारनं विदर्भात जलव्यवस्थापनासाठी प्रयत्न केले. गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचं अमरावतीमधील प्रचारसभेत प्रतिपादन. एनडीए आघाडी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं अमरावतीच्या प्रचारसभेत आश्वासन. आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांचा रोड शो तर नितीन गडकरी यांची जाहीर सभा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपला. या टप्प्यात राज्यातल्या 8 जागांसह देशातल्या एकूण 89 जागांवर शुक्रवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव नवनीत राणा रामदास तडस प्रतापराव पाटील चिखलीकर संजय जाधव यांच्यासह प्रकाश आंबेडकर महादेव जानकर असे अनेक महत्वाचे उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक आहेत. या मतदारसंघासाठी शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला पोहोचला असून देश आणि राज्यातले ज्येष्ठ नेते रॅली आणि सभा घेत आहेत. देशाचे कृषी मंत्री राहिलेले शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्या मृत शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. भाजपनं विदर्भात जलव्यवस्थापनासाठी प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये नळगंगा पैनगंगा सारखा नदी जोड प्रकल्प उभारायला त्यामुळे विदर्भातील लाखो हेक्टर जमीन आता सिंचनाखाली येणार आहे असं प्रतिपादन देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आज केलं. अमित शहा यांची आज अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा झाली. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानात झालेल्या या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संबोधन करताना उमेश कोल्हे हत्येप्रकरणी शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सांस्कृतिक वारशाचं पुनरुत्थान केलं जात असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा पुढे नेत असल्याचं सुद्धा शहा यांनी यावेळी सांगितलं. इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर गरीब कुटुंबातील एका महिलेला 1 लाख रुपये देऊन अशा कोट्यवधी कुटुंबांना आम्ही लखपती बनवणार आहोत असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिलं. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत सरकार आणि सार्वजनिक उपक्रम क्षेत्रामध्ये महिलांना 50% आरक्षण आशा वर्करचं उत्पन्न सुद्धा दुप्पट करण्याचं आश्वासन गांधी यांनी यावेळी दिलं. 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आज भारतात आहे असा आरोप करून देशातील तरुण रोजगारासाठी पळापळ करत आहे असं राहुल गांधी यांनी नमूद केलं. शासकीय खासगी सार्वजनिक उपक्रम क्षेत्र यामध्ये भारतातील पदवीधारक विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपचा अधिकार दिला जाईल यातून एक कुशल मनुष्यबळ भारताला मिळेल असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. 10 वर्षात नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही. एनडीए आघाडीचं सरकार येताच शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जातील यासाठी एक शेतकरी आयोग निर्माण केला जाईल. त्यांच्या शिफारसीनुसार गरज पडेल तेव्हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. जर अरबपतींचं कर्ज माफ होऊ शकतं तर गरीब शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होऊ शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यशोमती ठाकूर बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या 25 तारखेला संपत आहे. 26 तारखेला अर्जांची छाननी होईल तर 29 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे. जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. 80% जास्त मतदान झालं तर अमरावती विद्यापीठाचं देशात नाव होईल असा आशावाद पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीनं विद्यापीठात मतदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या व्हीव्हीपॅट पावत्यांची संपूर्ण पडताळणी करण्यासंबंधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाकडून माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकही तफावत आढळून आली नसल्यानं केवळ शंकेच्या बळावर व्हीव्हीपॅटसाठी निर्देश देता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यवतमाळ वाशिम मतदारसंघात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पुसद इथं राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. देशानं काँग्रेसला संधी दिल्यावर केवळ गरिबी हटाव, 20 कलमी कार्यक्रम अशा घोषणा झाल्या, प्रत्यक्षात मात्र काही घडलं नाही. परंतु नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला. मोदींच्या नेतृत्वात सीएनजी, एलएनजी आणि बायोफ्युएलला चालना दिल्यानं शेतकरी अन्नदाता ते ऊर्जादाता झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान राजश्री पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आणि मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. या सभेत गडकरी यांना भोवळ आल्यानं सभेत काही काळ खोळंबा झाला. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळवलं आहे. तर गर्मीमुळे काही काळ अस्वस्थ झालं पण आता ठीक असून पुढील सभेसाठी वरुडला जात असल्याचं गडकरी यांनी समाजमाध्यमांवरून कळवलं आहे. तत्पूर्वी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशिम इथं भव्य रोड शोचं आयोजन केलं. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅली काढून राजश्री पाटील यांचा प्रचार केला. आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पुलगाव येथील सभेला संबोधित केलं. 10 वर्षात मोदींनी 20 कोटी लोकांना कच्च्या घरातून पक्क्या घरात आणलं. 2026 नंतर महिलांना मोठा वाटा मिळणार असल्याचं प्रतिपादन फडणवीस यांनी केलं. विधानसभा निवडणुकांपूर्वी पुलगावातील अतिरिक्त तहसील ही आकृती बंद करून सुरू करू आणि पुलगाव नगरपंचायतीला मोठा निधी उपलब्ध करून देऊ असं सांगून फडणवीसांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू यांनी आज अमरावती शहरातील नेहरू मैदानात उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या देशात दडपशाहीचं राजकारण सुरू आहे, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही उमेदवारी दाखल केली असून या निवडणुकीत आमचा उमेदवार लाखो मतांनी विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्या 25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. राज्यात भात शेतीसाठी प्रसिद्ध असलेला गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात 12 महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असतात, त्यामुळे हिवतापाचा प्रसार रोखायचा असेल तर ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणं गरजेचं बनलं असल्याचं गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानथन यांनी आज सांगितलं. 15व्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायतींना विविध अनुदान प्राप्त होत असतं, त्याअंतर्गत हिवताप आजार होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींनी गाव पातळीवर वेळीच खबरदारी योजना केल्यास हिवताप आजाराला झिरो करणं शक्य असल्याचं एम मुरुगानथन यांनी या दिवसाबाबत आवाहन केलं आहे. आज अमरावती आणि वाशिम वगळता विदर्भात सर्वत्र तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अकोला, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी सर्वत्र पाऊस होऊ शकतो तर नागपूर, चंद्रपूर आणि बुलढाणा इथं आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात अकोला इथं सर्वाधिक 39.2 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या 98व्या जन्मदिनानिमित्त सप्तकतर्फे येत्या शनिवारी बगळ्यांची माळ फुले हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गायत्री नगर येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात श्रीनिवास खळे यांच्या संगीतानं अजरामर झालेली गीतं गायक सादर करणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. विदर्भातील 5 मतदारसंघांचा समावेश. भाजप सरकारनं विदर्भात जलव्यवस्थापनासाठी प्रयत्न केले. गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचं अमरावतीमधील प्रचारसभेत प्रतिपादन. एनडीए आघाडी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं अमरावतीच्या प्रचारसभेत आश्वासन. आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांचा रोड शो तर नितीन गडकरी यांची जाहीर सभा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.